बोटावर लागलेली ती निळी शाई जेव्हा म्हणते की तुम्ही मतदान केल्याचं ते चिन्ह आहे, ते बघितल्यावरती इतकं जास्त समाधान मिळतं ना, ते उद्या कळेलच तुम्हाला. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. उद्या 18 एप्रिल, उद्या आहेत आपल्या नांदेडमधले इलेक्शन्स, उद्या मतदान करायचं आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला हेच विचारलं होतं की करणार असाल तर कळवा मला, म्हणजे तुमचं ऐकून बाकीचे बरेचसे जे लोक आहेत जे म्हणतायत की माझ्या एका मताने काय होणार आहे, पण असे हजारो लोक लाखो लोक म्हणत असतील तर या सगळ्या मतांचा फरक पडेल नाही का? तर काय म्हणणं आहे नांदेडकरांचं, ते मतदान करणार आहेत की नाही?
मतदान निकील आहे, आपल्याला संविधानाने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला मतदान हा एक हक आहे. आणि आपण लोकशाही देशात आपण वावरतो आणि 18 वर्ष पूर्ण झालं आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. आणि मतदान हा आपल्या लोकशाहीचा आधार आहे. आणि आपल्याला देशाची व्यवस्था बदलायची असेल तर या 3 गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला जवळच्या मतदार केंद्रात जाऊन मतदान करावं लागेल, आपल्याला मतदान लागेल आणि मतदानाचा हक स्वतः बजावा लागेल. बहुमूल्य मत स्वच्छ व कर्तव्यदक्ष उमेदवाराला दिलं पाहिजे असं आपण निश्चय केला पाहिजे सर्वांनी. आणि असं म्हणतात की सर्वजण माझ्या एकाच्या मतामुळे काय फायदा काय होणार आहे, तसं विचार नाही करायला पाहिजे. सर्वांनी मतदान करून आपल्या समाजामध्ये मतदानाची जनजागृती केली पाहिजे.
एक्झॅक्टली, निखिलने सुद्धा खूप छान सांगितलंय. आणि याचं ऐकून बाकीचे बरेचसे जे आता ऐकत आहेत, ज्यांच्या मनात नसेल की बाबा कशाला करायचं मतदान वगैरे, कशाला तितका वेळ वाया घालवायचा, सुट्टी एन्जॉय करायची, तर तसं न करता आय होप की तुम्ही सुद्धा इन्स्पायर झालेला आहात आणि तुम्ही सुद्धा मतदान करणार आहात. बरं, तुम्ही मतदान करणार आहात की नाही इथून पुढे आता तुम्ही मला सोशल मीडियावरती सांगू शकता. सध्या मॅच सुद्धा सुरू होते, त्याबद्दल सुद्धा बोलूयात आपण. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.